गणेशाय नमः। अध्यात्म रामायणे उत्तरकांडे चतुर्थ सर्ग प्रारंभ। रामराज्याचे वर्णन आणि सीतेचा वनवास। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, निरनिराळ्या लोकात फिरत असताना रावणाने एकदा ब्रह्मलोकातून येणाऱ्या नारद मुनींना पाहिले आणि मग त्यांना नमन करून म्हणाला, हे भगवान, बलवान लोकांबरोबर युद्ध करण्याची माझी इच्छा आहे। तुम्हाला तिन्ही लोकांची ओळख आहे, तेव्हा माझ्याबरोबर लढू शकतील असे महाबलवान वीर कोठे आहेत ते मला सांगा। पुष्कळ वेळ विचार करून मुनी म्हणाले, हे महाबुद्धिमंता, श्वेतद्वीपात राहणारे प्राणी महाबलवान आणि प्रचंड शरीराचे तेथे तुझा। जे लोक विष्णूच्या पूजेत रत आहेत किंवा जे विष्णूकडून ठार केले गेले आहेत ते प्राणीच तेथे उत्पन्न झालेले आहेत। देव आणि असुर त्यांना जिंकू शकत नाहीत। ते ऐकून रावण आपल्या मंत्र्यांसह पुष्पक विमानाने त्यांच्याशी युद्ध करण्याच्या इच्छेने सत्वर श्वेत द्वीपाजवळ गेला। त्या द्वीपाच्या प्रभेने तेजरहित झाले ते पुष्पक विमान तेथून पुढे जाऊ शकले नाही। तेव्हा विमान आणि मंत्री यांना तेथे सोडून देऊन रावण स्वतःच पुढे गेला। त्या द्वीपात प्रवेश करताच एका स्त्रीने रावणाला हाताने धरले आणि त्याने विचारले, तू कोण आहेस आणि तुला इथे कोणी पाठवले आहे, सांग। अशा प्रकारे अन्य अनेक स्त्रियांनी सहजपणे हसत हसत तीच गोष्ट त्याला पुन्हा पुन्हा विचारली। तेव्हा रावण मोठ्या कष्टाने त्या स्त्रियांच्या हातातून निसटला। त्याला अतिशय आश्चर्य वाटले। दुष्ट बुद्धीचा रावण विचार करू लागला, विष्णूकडून मारला गेल्यास मी निश्चितपणे वैकुंठाला जाईन। तेव्हा ज्यामुळे विष्णू माझ्या रागातील असे काही कार्य मी करेन असा निश्चय करून त्यासाठी त्या असुर रावणाने वनातून वैद्यहीचे अपहरण केले। हे रामा, तुमच्या हातून आपला वध व्हावा या इच्छेने तुम्ही परमात्मा आहात हे माहीत असून सुद्धा रावणाने भूमिकन्या सीतेचे अपहरण केले आणि तिथे आपल्या मातेप्रमाणे पालन केले। हे रामा, तुम्ही परमेश्वर आहात, तुम्ही विकल्पाने रहित आणि तिन्ही काळात घडणाऱ्या गोष्टींचे साक्षी आहात। तुम्ही आपल्या विज्ञान दृष्टीने भूत भविष्य आणि वर्तमान कालातील सर्व काही जाणता। हे ईश्वरा, भक्तांना मार्ग दाखवण्यासाठी तुम्ही सर्व लीला करता, तसे सर्व लोकांकडून पूजले जाणारे तुम्ही मनुष्य रूपात माझ्या सख्या मुनीचे वचन ऐकता असे वाटते। अशा प्रकारे राघवांची स्तुती केली, श्रीरामाने त्यांचा सत्कार केला, मग अगच्छ आनंदित मनाने इतर मुनींसह स्वतःच्या आश्रमाकडे निघून गेले। त्यानंतर सीता, बंधू आणि मंत्री यांच्यासह ते लक्ष्मीपती राम एखाद्या संसारी माणसाप्रमाणे घरात रममाण होत राहू लागले। जरी ते अनासक्त होते तरी आपल्या प्रिय पत्नीबरोबर ते विषयांचा भोग घेत असत। ते नेहमी हनुमानादी वानरांसमवेत रास असत। एकदा पुष्पक विमान पूर्वीप्रमाणे प्रभू रामाजवळ आले आणि त्याला म्हणाले, हे देवा, कुबेराने मला पुन्हा तुमच्या सेवेसाठी पाठवले। कुबेराने मला सांगितले आहे की प्रथम तुला रावणाने जिंकले होते, नंतर तुला रामाने जिंकले, म्हणून जोपर्यंत श्रीराम भूलोकावर असतील तोपर्यंत तू नित्य त्यांना वाहून नेत जा। रघुश्रेष्ठ जेव्हा वैकुंठाला परत जातील तेव्हा तू माझ्याकडे परत ये। त्या ऐकल्यावर सूर्याप्रमाणे देदीप्यमान असणाऱ्या पुष्पकाला राघव म्हणाले, तुझे कल्याण असो, जेव्हा तुझे स्मरण करीन तेव्हा तू माझ्याजवळ ये। आता तू जा आणि माझ्या आज्ञेने गुप्त रूपाने सर्वत्र राहा। अशा प्रकारे पुष्पकाला सांगून श्री रामचंद्र आपले भाऊ आणि मंत्री यांच्यासह नगरवासियांची सर्व कार्य योग्य रीतीने करू लागले। तीन लोकांचे स्वामी असे लक्ष्मीपती राघव पृथ्वीचे पालन करीत असताना वसुधा धनधान्याने संपन्न झाली आणि वृक्ष फळाने लगडून गेले। राघव राज्य करीत होते तेव्हा सर्व लोक धर्मपरायण झाले, स्त्रिया पतिभक्ती परायण बनल्या आणि कुणालाही आपल्या पुत्राचे मरण पाहावे लागले नाही। कधी प्रभू राघव सीता वानर बंधू यांच्यासह श्रेष्ठ पुष्पक विमानात आरोहण करून पृथ्वीवर संचार करीत। या पृथ्वीवर त्यांनी पुष्कळ अमानवी लीला केल्या। एका ब्राह्मणाचा लहान पुत्र अकाली मरण पावला, तो ब्राह्मण फार शोक करीत आहे हे जाणून महाबुद्धिमान रामाने वनात तप करणाऱ्या शूद्राला ठार केले आणि त्या ब्राह्मण बालकाला जिवंत केले। त्या शूद्राला अतिशय उत्तम स्वर्ग दिला। लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी परमात्मा रघुत्तमाने सर्वत्र कोट्यवधी शिवलिंगाची स्थापना केली. तसेच सर्व अलौकिक भोगाने ते सीतेला सर्व प्रकारे रमवीत असत. श्रेष्ठ धर्म जाणणाऱ्या रामाने धर्मानुसार शासन केले. सर्व लोकांचे पाप दूर करणारी आपली कथा त्यांनी जगात स्थापन केली. ज्यांच्या पदकमळांना तिन्ही लोक वंदन करीत होते अशा त्या माया मानव रूपधारी रामाने 10,000 वर्षे न्यायाने राज्य केले. सर्वदा शुद्ध असणारे राजर्षी व एक पत्नी व्रत पाळणारे श्रीराम हे लोक शिक्षणासाठी गृहस्थाश्रमातील सर्व धर्माचे पालन करीत होते. पतीच्या मनाचा कल जाणणाऱ्या पतिव्रता सीतेने आपल्या प्रेमाने, आज्ञापालनाने, नम्रतेने, इंद्रिय संयमाने, लज्जेने आणि भीतीने पतीचे मन हरण करून घेतले होते. एकदा क्रीडावनातील एकांत स्थानी असणाऱ्या सर्व भोग साधनाने संपन्न असणाऱ्या दिव्य मंदिरात श्रीराम सुखाने बसले होते. त्यांची कांती नीलमण्याच्या वर्णाची होती. ते दिव्य अलंकाराने विभूषित होते. त्यांचे मुख प्रसन्न होते. ते भाव गंभीर होते. विजेप्रमाणे त्यांचा पितांबर तेजस्वी होता. त्यावेळी कमलपत्र नयना सर्व अलंकाराने विभूषित आणि आपल्या दोन्ही हाताने श्रीरामांची चरण कमळे चेपणारी सीता श्रीरामांना म्हणाली, हे देवाधिदेवा, हे जगन्नाथा, हे सनातन परमात्मा, हे चिदानंद स्वरूपा, हे आदिमध्ये अंत यांना रहित असणाऱ्या, हे सर्वांचे कारण असणाऱ्या देवा, काही काळापूर्वी देवाने माझ्याजवळ येऊन एकांतात पुष्कळ प्रकारे माझी प्रार्थना करून तुमच्या वैकुंठ गमनाबाबत विचारले. ते म्हणाले, चित्शक्ती असलेल्या तुमच्यासह राम आम्हाला सोडून आणि वैकुंठ हे स्वतःचे निवासस्थान सोडून पृथ्वीतलावर राहत आहेत. हे जगद्धात्री, तुमच्यामुळे कमलोचन राम भूतलावर राहत आहेत. तेव्हा जर तुम्ही प्रथम वैकुंठाला निघून याल तर रघुत्तम तुमच्याप्रमाणेच वैकुंठात परत येतील आणि आम्हाला सनाथ करतील. अशा प्रकारे देवाने माझी प्रार्थना केली ते मी आत्ता तुम्हाला सांगत आहे. हे प्रभो, मी काही आज्ञा करीत नाही, पण जे युक्त असेल ते तुम्ही आता करा. सीतेचे वचन ऐकल्यावर क्षणभर विचार करून राम म्हणाले, हे देवी, मला हे सर्व माहीत आहे. त्या संदर्भात मी आता तुला एक उपाय सांगतो. हे देवी, तुझ्याविषयी लोकापवाद निर्माण झाला आहे असे निमित्त करून लोकापवादाला भिणाऱ्या एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे मी तुला वनात वाल्मिकींच्या आश्रमाजवळ सोडतो. तेथे तुला 2 पुत्र होतील. आत्ता तुझ्या ठिकाणी गर्भावस्थेची लक्षणे दिसून येत आहेत. मग पुत्र जन्माला आल्यानंतर तू पुन्हा माझ्याजवळ ये आणि लोकांची खात्री पटावी म्हणून आदरपूर्वक शपथ घेऊन मग दुभंगलेल्या धरणीच्या विवरातून तू लगेच वैकुंठाला जा. त्यानंतर मी सुद्धा वैकुंठात येईन असे मी पक्के ठरवले. तिला असे सांगून ज्ञान हेच स्वरूप असणाऱ्या श्रीरामाने तिला अंतःपुरात पाठवून दिले. नीतीशास्त्राचे तत्व जाणणारे मंत्री आणि मुख्य सेनापतींच्या समवेत श्रीराम एकदा राज्यसभेत बसले होते. सुहृदगण आणि त्यांची सेवा करीत होते. भरपूर हास्य निर्माण करणाऱ्या कथा जाणणारे विदूषक श्रीरामांना हसवीत होते. बोलता बोलता रामाने विजय नावाच्या एका दूताला विचारले, मी सीता, माझी माता, माझे भाऊ तसेच कैकेयी यांच्या बाबतीत नगरवासी तसेच ग्रामवासी लोक बरे वाईट काय बोलत असतात? तुला माझी शपथ आहे, तू सत्य सांग, मुळीच घाबरू नकोस. रामाने असे विचारल्यावर विजय म्हणाला, महाराज, सर्व लोक असे म्हणतात की आत्मज्ञान संपन्न अशा रामाने अतिशय दुष्कर असे कार्य केले आहे. तथापि रावणाला मारल्यावर सीतेविषयी काही शंका न घेता तिला परत आणले व त्याने आपल्या घरी ठेवले हे मात्र योग्य केले नाही. निर्जन अरण्यात दुरात्म्या रावणाने जिथे अपहरण केले होते त्या सीतेच्या सहवासात रामाना कसले बरे सुख मिळत असणार? अशा स्थितीत आम्हाला आमच्या बायकोचे दुष्कर्म सहन करावे लागेल, कारण जसा राजा असतो तशा प्रकारची प्रजा निश्चितपणे असते. त्याचे ते वचन ऐकल्यावर रामाने आपल्या स्वजनांकडे त्याबाबत पृच्छा केली. रामाना नमस्कार करून ते सुद्धा म्हणाले, रामा, हे असेच आहे खरे, यात संशय नाही. तेव्हा सचिव विजय आणि आपले सूर्यधर यांना श्रीरामाने निरोप दिला आणि लक्ष्मणाला बोलावून घेऊन राम त्याला म्हणाले, अरे लक्ष्मणा, सीतेमुळे माझ्यावर फार मोठा लोकापवाद आला आहे. तेव्हा उद्या सकाळी सीतेला रथात बसून लगेच तिला वाल्मिकी आश्रमाजवळ सोडून परत ये. याबाबतीत जर काही बोलशील तर मला मरणप्राय दुःख होईल. श्रीरामाने असे सांगितलं। लक्ष्मणाला भीती वाटली। सकाळी उठल्यावर सुमंत्राने सज्ज केलेल्या रथात जानकीला बसून लक्ष्मण त्वरित वनाकडे निघून गेला। वाल्मिकींच्या आश्रमाजवळ सीतेला सोडून तो तिला म्हणाला, लोकापवादाच्या भीतीमुळे राघवाने तुला वनात सोडून दिले। हे माते, यात माझा काही दोष नाही, तू वाल्मिकींच्या आश्रमस्थानी जा, असे सीतेला सांगून लक्ष्मण रामाजवळ शीघ्र परत गेला। दुःखाने संत्रस्त होऊन सीता सुद्धा एखाद्या अतिशय भोळ्या स्त्रीप्रमाणे विलाप करू लागली। एक स्त्री रडत आहे असे शिष्यांच्याकडून ऐकल्यावर ती स्त्री सीता आहे असे वाल्मिकीने जीवदृष्टीने जाणले। भविष्यात काय होणार आहे हे सर्व त्यांना माहीत होते। त्याने अर्घ्य इत्यादीने जानकीचा सत्कार केला आणि तिचे सांत्वन केले आणि त्याने तिला मुनी पत्नींच्या स्वाधीन केले। वाल्मिकी मुनींच्या सांगण्यावरून सीता ही साक्षात परमात्म्याची लक्ष्मी आहे असे कळल्यावर त्या मुनी स्त्रिया दररोज भक्तीने सीतेची पूजा करेल, तसेच आदरपूर्वक विनय इत्यादी दाखवून सतत तिची सेवा करेल। खरं म्हणजे राम हे परमात्मा विज्ञानदृष्टी असणारे केवळ एकमेव अद्वितीय आदिदेव होते। मुनीजन त्यांच्या चरणांची सेवा करीत, पण सीतारहित झालेल्या श्रीरामाने सर्व भोग सोडून दिले। ते विरक्त झाले आणि मुनिव्रताचे आचरण करून राहू लागले। इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे उत्तरकांडे चतुर्थ सर्ग समाप्त।